प्रकरण 41 बुद्धीचा दाता ईश्वर. उन्नती घडायची असेल तर मन नको, बुद्धी हवी. आपल्याला तर जन्मतःच दोन्ही आहेत, तेही एकमेकात गुंतलेले इतके की जणू सीताफळातली बी आणि बीवरची गोड गरयुक्त साल. संपूर्ण सीताफळ पाहिलं तर आतील भेद काहीच कळत नाही. सीताफळ फोडलं तरी बी आणि साल एकरूप दिसतात, वेगळे मात्र जरूर करता येतात, तेही इतक्या सहज की फक्त जिभेवर ठेवण्याचा अवकाश. बी लागलीच सुटून येते. मन आणि बुद्धीचंही तसंच आहे. स्थूल रूपाने पाहिलं तर फक्त मन मनाच्याच आत परंतु स्वतंत्र अस्तित्व असलेली एक शक्ती दिसून येते. ती मनापासून वेगळेपणाने जाणीवही देते. वरवरच्या घटनांची नोंद घेऊन त्याचं मंथन करून वृत्तींचं स्फुरण होणे इथवर मनाचे कार्य. बुद्धीचं कार्य पुढे सुरू होतं. वृत्ती, विचार आणि तर्कांचे फवारे सोडून जेव्हा मनाचा गोंधळ उडवून देतात तेव्हा कुठेतरी निर्णय घ्यावाच लागतो. हेच म्हणजे निर्णयाचं कार्य करणारी मनाची अंतर्गत शक्ती म्हणजे बुद्धी. ही न्यायाधीशासारखी असते. दोन वकिलांच्या उलट सुलट परंतु सारख्याच प्रभावी भाषणानंतर निर्णय देणारी न्यायाधीश म्हणजे बुद्धी. वेगळ्या परिभाषेत मन आणि बुद्धीतील फरक स्पष्ट करायचा झाल्यास असं म्हणता येईल की गोंधळ उडवणारं ते मन आणि गोंधळाला शांत करून निश्चित मार्ग दाखवणारी ती बुद्धी. अनेक व्याप सांभाळून धनसंचय करणाऱ्या पतीसारखं मन असतं आणि योजनाबद्ध तसंच कुशल रीतीने त्या धनाचा व्यय करणाऱ्या पत्नीसारखी बुद्धी असते. एकूण बुद्धीचं कार्य अधिक सूक्ष्म आणि प्रभावी आहे. कुठलीही घटना चटकन विस्मृतीत जाणं हे सहज आहे, परंतु गरजेनुसार आवश्यक तेच स्मृतीत उतरवणं हे मात्र अवघड आहे. हे अवघड कार्य बुद्धी करते, कारण घटनांच्या स्मृतीचा अफाट महासागर मनात दडलेला असतो. त्यातून वेचक तेच काढणे आणि पुन्हा मनाला पुरवणे ही कठीण किमया आहे. बुद्धीचं हे कार्य जितकं कुशल, खोलवर आणि तत्काळ होणारं असेल तितकी बुद्धी कुशाग्र समजण्यात येते. कुशाग्र बुद्धीचा स्तर देखील एक प्रकारे व्यावसायिक वा प्रापंचिक असतो. कौटुंबिक प्रपंचाच्या कोट्यावधी पटीने अधिक मोठा असा विश्व प्रपंच आहे. त्याकरता लागणारी बुद्धी कुशाग्र बुद्धीपेक्षा कितीतरी सूक्ष्म आणि तरल असायला हवी ना, तिलाच अग्रबुद्धी म्हणतात. विश्वप्रपंच चालवणाऱ्या भगवंताची अध्यात्मसूत्र, त्यातील कल्याणाचे धागे आणि तेजाचे तंतू फक्त अग्रबुद्धीलाच कळू शकतात. खालच्या स्तरावर मनाला सात्विक करण्याचे कार्य देखील बुद्धीच करते. हे कार्य जितकं प्रभावी तितका मनुष्य सुखी. प्रभावी बुद्धी भौतिक क्षेत्रात संपन्न बनवते, परंतु त्या बुद्धीला सात्विकतेची जोड असेल तर भौतिकतेतील संपन्नता कायम राखून आध्यात्मिक दीप्तीने सर्व जीवनच उजळवून टाकते. अशी बुद्धी कार्यकुशल पत्नीप्रमाणे मनोरूपी नवऱ्याला भौतिक प्रपंचाच्या दुःखमय आणि किचकट व्यापातून वेगळं करते आणि स्वतःच्याच प्रपंचाकडे त्रयस्थाच्या भूमिकेतून पहावयास शिकवते. अशा पाहण्यातून आईच्या मांडीवर खेळणाऱ्या बालकाप्रमाणे प्रपंच हसत खेळत होत राहतो, परंतु त्याच वेळी मनबुद्धीसह संपूर्ण देह शुद्ध होऊन अवघे आपण दिव्य जीवनाचा आस्वाद उपभोगू लागतो. पण अशी बुद्धी केवळ व्यक्तिगत प्रयासानं मिळणं असंभव आहे. बुद्धी ही ईश्वरी देणगी आहे, आणि अशी बुद्धी ही विशेष देणगी आहे. म्हणून रिपीट, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी केली तशीच प्रार्थना आपणही त्या दात्याजवळ करायला हवी. बुद्धी दे रघुनायका असं त्यांचं मागणं. आणि हेच खरं मागणं नाही का? कारण अशा मागणीच्या पूर्ततेतच जीवनाची कृतार्थता साठवली आहे. विशुद्ध सात्विक बुद्धीतच जीवनानंद तथा दिव्यानंद हे दोन्हीही साठवलेले आहेत. त्यांचा दाता मात्र एकच आहे आणि तो म्हणजे ईश्वर. इतरत्र कुठूनही बुद्धीचे दान कदापिही होणार नाही. म्हणून त्यालाच प्रार्थनेच्या माध्यमातून अनन्य शरण होणे उचित नाही काय? सोहम हंसः.